विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. दिवाळी सुटी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरं कमी झाल्यानं पुणे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत केवळ 5 दिवसांचा साठा शिल्लक आहे. दिवाळी सुटीमुळे रक्ताची मागणीही कमी होती, ती आता वाढू लागल्यानं साठा कमी पडत आहे. नियमित रक्तदात्यांना आवाहन करून सध्याची गरज पूर्ण केली जात आहे. आगामी काळात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं रक्तपेढीचे प्रमुख डॉ महेश सांगळे यांनी सांगितलं. पुणे शहरातील डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येची कमी होत आहे. या महिन्यात डेंग्यूचे 58 संशयित रुग्ण आढळले असून चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. शहरात डेंग्यूचे या वर्षभरात 4422 रुग्ण आढळले, त्यापैकी 357 रुग्णांचं निदान झालं आहे अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी दिली. मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया अशी घोषवाक्य आणि त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसंच ढोल ताशांच्या गजरात बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीतील मतदारांना मतदानाचं महत्व पटवून दिलं. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीनं आज हा कार्यक्रम राबवण्यात आला. चिंचवड मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा तारू यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन आज एका मेळाव्यात केलं. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी आज दिलं. मुख्य बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शासनानं दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे याचा पुनरुच्चार भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केला. समुत्कर्ष सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित दिव्यांगांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आंबिलोढा परिसरासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील नाल्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीतील पूरस्थिती रोखण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून 200 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तसंच केंद्र शासन शहरात पावसाळ्यात उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन पूरव्यवस्थापनासाठी महापालिकेला 350 कोटींचा निधी देणार असल्याची माहिती महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली. एका राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात असतील तर त्याला आक्षेप राहील असं मत छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी एस सिंगदेव यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. महायुतीच्या काळात महाराष्ट्राची आर्थिक पिछेहाट झाल्याची टीकाही त्यांनी केली. पुणे पुस्तक महोत्सव यावर्षी 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी आताच 700 दालनांची नोंदणी झाली आहे. वाचन संस्काराला बळ मिळेल असे विविध कार्यक्रम होणार असून देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिकांची उपस्थिती हे या महोत्सवाचं आकर्षण आहे असं मलिक यावेळी म्हणाले. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 5व्या राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात 10 मीटर एअर रायफल HS1 महिला गटाचे अंतिम सामने झाले. यामध्ये राजस्थानच्या मोना अग्रवालनं सुवर्णपदक पटकावलं तर अवनी लेकरा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 10 मीटर एअर रायफल HS2 मिश्र गटात उत्तर प्रदेशच्या खुशबू हिनं सुवर्ण तर हरियाणाच्या सिमरन शर्मा हिनं रौप्य आणि तेलंगणच्या सत्या JR यानं कांस्य पदक पटकावलं. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीतर्फे 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान प्रगत दंतोपचार आणि दंतरोपण यावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन पुण्यात केलं आहे अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ रत्नदीप जाधव यांनी आज दिली. देशविदेशातून 800 अधिक दंतवैद्यक यात सहभागी होणार आहेत. यामध्ये चर्चासत्रांसह प्रात्यक्षिक कार्यशाळा होणार आहेत तसंच अत्याधुनिक उपकरणांचं प्रदर्शन असणार आहे. पुणे आणि परिसरात उद्या कमाल तापमान 30 अंशाच्या खाली राहणार असून आकाश दुपारनंतर ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.